Lass uns gehen.
Wo ist das nächste Krankenhaus?
निकटतम अस्पताल कहाँ है?
Wie lautet die Notrufnummer für diesen Bereich?
इस क्षेत्र के लिए आपातकालीन नंबर क्या है?
Gibt es dort einen Mobilfunkempfang?
क्या वहाँ सेलफोन सेवा है?
Gibt es hier häufige Naturkatastrophen?
क्या यहाँ आसपास कोई सामान्य प्राकृतिक आपदाएं हैं?
Ist hier Waldbrandsaison?
क्या यहाँ जंगल की आग का मौसम है?
Gibt es in dieser Gegend Erdbeben oder Tsunamis?
क्या इस क्षेत्र में भूकंप या सुनामी आती है?
Wohin gehen Menschen im Falle eines Tsunamis?
Tsunami की स्थिति में लोग कहां जाएं?
Gibt es in dieser Gegend giftige Pflanzen oder Tiere?
क्या इस क्षेत्र में जहरीले पौधे या जानवर हैं?
Wie können wir verhindern, dass wir ihnen begegnen?
हम उनका सामना कैसे रोक सकते हैं?
Was müssen wir im Falle eines Bisses oder einer Infektion mitbringen?
काटने या संक्रमण की स्थिति में हमें क्या लाना होगा?
Ein Erste-Hilfe-Kasten ist eine Notwendigkeit.
प्राथमिक चिकित्सा किट एक आवश्यकता है.
Wir müssen Bandagen und eine Reinigungslösung kaufen.
हमें पट्टियां और एक सफाई समाधान खरीदने की जरूरत है.
Wir müssen viel Wasser mitbringen, wenn wir in einer abgelegenen Gegend sind.
अगर हम किसी सुदूर इलाके में होंगे तो हमें ढेर सारा पानी लाना होगा.
Gibt es eine Möglichkeit, Wasser zu reinigen, um es trinkbar zu machen?
क्या आपके पास पानी को पीने योग्य बनाने के लिए उसे शुद्ध करने का कोई तरीका है?
Gibt es noch etwas, das wir beachten sollten, bevor wir losfahren?
क्या ऐसी कोई और चीज है जिसके बारे में हमें जाने से पहले अवगत होना चाहिए?
Es ist immer besser, auf Nummer sicher zu gehen.
पछताने से सुरक्षित रहना हमेशा बेहतर होता है.